नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारत आणि अमेरिकेन आयज मोलादीक खनिजां आणि दुर्मीळ मूलद्रव्यांचो पुरवठो, खणकाम आणि प्रक्रिया सुरक्षित करपाच्या हेतान एका महत्वाच्या द्विपक्षीय कबलातीचेर सयो केल्यो. दिल्लींत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे विदेश वेव्हार सचिव मार्को रुबियो हांच्या मदीं ह्या इतिहासीक कबलातीची देवाणघेवाण झाली. हो आराखडो लवचीक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुरवठो साखळ्यांक घटमूट करतलो अशें विदेश वेव्हार मंत्र्यांनी सांगला. तशेंच दोनूय देशांक वित्त पुरवठ्याच्या बाबतींत सहकार्य करपाक आणि महत्वपूर्ण खनिजां आणि दुर्मीळ मूलद्रव्यांचे प्रभावी व्यवस्थापन करपाक मदत जातली अशें तांणी मुखार सांगला.
Trusted and transparent partnerships. Over the past several months, our officials have advanced collaboration across key Quad priorities, including maritime security, critical technologies, economic resilience, and HADR. We have seen encouraging progress on many initiatives. As maritime democracies, pluralistic societies, and market economies, we share a responsibility towards a free and open Indo-Pacific. The region must remain a driver of global growth and stability.
विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लींत क्लॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेचे अध्यक्षस्थान भुसयले. ह्या बसकेक ऑस्ट्रेलियाचे विदेश वेव्हार मंत्री पॅनी ऑंग, जपानचे विदेश वेव्हार मंत्री तोशी मिस्टू मोटेगी आणि अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबियो हाजीर आशिल्ले. मंत्री डॉ एस जयशंकर हांणी एका सोशल मीडिया पोस्टान सांगला की क्लॉड बंदर मुळाव्या सुविधांचेर तज्ज्ञ समितीचो विचार करतली. आयज नवी दिल्लीन आदले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि आदले प्रधानमंत्री एच डी देवेगौडा हांच्या हस्तुकी अपनापन नरेंद्र मोदी के संग मेरे अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी बरयला. यावेळार उलयतना श्री नायडू हांणी सांगला की दर एकल्यान, खास करून राजकारणात नव्यान येवपी लोकांनी हे पुस्तक वाचूंक जाय. तशेंच यावेळार उलयतना मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हटला की
आज 26 मई है, ये वो ऐतिहासिक दिन है जब श्रीमान नरेंद्र मोदी जी ने पहली बार प्रधानमंत्री पद की शपथ ग्रहण की थी. मैं भी उनको बधाई देता हूँ और आप सब भी उनका अभिनंदन करें. लेकिन मेरा और उनका साथ 35 साल पुराना है और इन 35 सालों में मैंने उनको हर क्षण देश के लिए जीते हुए देखा है. उनका हर कदम देश की प्रगति और विकास के लिए उठा है. मैंने उनके दिल को जनता के लिए धड़कते हुए देखा है.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नरेंद्र मोदी सरकारचो 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय जाल्ल्यान कौतुक केले आणि या काळाचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रवासातलो एक परिवर्तनकारी टप्पो असे केला. एका सोशल मीडिया पोस्टात त्यांनी म्हटलं की 26 मे 2014 हो दिस देशाचे प्रशासन, दृष्टिकोन, नेतृत्व आणि राष्ट्रीय निर्धार हातून एक निर्णायक बदलाचो साक्षीदार ठरला. कारण याच दिसा श्री मोदी हांणी प्रधानमंत्री पदाचो सोपूत घेतिल्लो. दूरसंचार विभागान पंतप्रधान वायफाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस या आराखड्याखाला वापरकर्त्यां खातीर अनुकूल अशा सुदारणांची मालिका सादर केल्या. या नवीन उपाययोजना मदीं लॅपटॉप आणि दुय्यम उपकरणा खातीर QR आधारित प्रमाणीकरण, लवचीक आणि अल्प कालावधीच्या वायफाय प्लॅनांची सुरवात तशेंच सुलभ ओळख आणि वाढीव विश्वासार्हते खातीर PM वाणी हॉटस्पॉटाच्या नावाचे प्रमाणीकरण हाचो आस्पाव जाता. घुसखोरी आणि हेर कारणांक लागून लोकसंख्येतल्या बदलाच्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर केंद्रान उच्चा पावड्यावेली समिती स्थापन केल्या. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश प्रकाश प्रभाकर नावेलकर सांभाळटले अशी माहिती दिली. जनगणना आयुक्त आदले IAS अधिकारी दुर्गाशंकर मिश्रा, आदले IPS अधिकारी बालाजी श्रीवास्तव आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ शमिका रवी घर मंत्रालयातल्या संयुक्त सचिव समितीन वांगडी सचिव म्हणून काम करतल्यो. हवामान. भारतीय हवामान विभागान आयज दिल्लीन उष्णतेच्या ल्हाराक लागून येलो अलर्ट जारी केला. भारतीय हवामान विभागान मध्य प्रदेश, ओडिसा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या वाठारांनी फाल्यां मेरेन उष्णते खातीर रेड अलर्ट जारी केला. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान हांगा फुडले 2 ते 3 दिसांत उष्णतेची ल्हाट तशेंच तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण जावपाचो अदमास काढला. खेळ. IPL प्ले ऑफ क्रिकेट सर्तीन फाटलो विजेतो पंगड रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स पंगडा मदीं आयज धर्मशाला हांगा क्वॉलिफायर 1 खातीर खेळ जातलो. हो सामनो सांजे 7:30 सुरू जातलो. या सामन्यातलो विजेतो पंगड थेट IPL 2026 च्या निमणे फेरयेंत प्रवेश करतलो, जाल्यार पराभूत पंगड क्वॉलिफायर 2 आनी एक संधी खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरांपत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.